समर्थांची करुणाष्टक हा समर्थांच्या वाङ्मयातला साधकांना अत्यंत विलोभनीय वाटणारा असा प्रकार आहे. या अष्टकांमधून समर्थांनी देवाजवळ आपल्या जीवनामध्ये काय करावं असा प्रश्न विचारलेला आहे. आम्ही काय करावं ही संदिग्धता बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये निर्माण होते, ज्याला आपण धर्मसंकट म्हणतो. अशा धर्मसंकटामध्ये प्रत्येक जणच अडकतो, प्रपंचातही अडकतो आणि परमार्थातही अडकतो. किंबहुना प्रपंच आणि परमार्थाच्याच संदिग्धतेमध्ये बऱ्याच वेळेला आपण सगळेजण अडकलेलो असतो. एका बाजूला प्रपंचाची अनुकूलता स्वतःकडे बोलावीत असते, तर दुसऱ्या बाजूला पारमार्थिक अवस्था ही अंततोगत्वा समाधान देणारी म्हणून आपल्याकडे आकर्षित करत असते. एका बाजूला विषय सुख आपल्याला आकर्षित करत असतात, तर दुसऱ्या बाजूला वैराग्यही आपल्याला बोलवतच असतं. आणि या प्रपंच आणि परमार्थाच्या भांडणामध्ये कुठेतरी आपण इकडे जावं का इकडे जावं अशा अनिश्चिततेमध्ये उभे असतो, कारण हे दोन्ही एकदम करता येत नाही आणि दोन्हीशिवाय स्वतंत्रतेनं जगता येत नाही अशी अवस्था आहे. प्रपंच आणि परमार्थ एकदम करता येत नाही. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निदानी न येत्यासी, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा, तुका म्हणे त्यासी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे अशी अवस्था नंतर होते. याच्याकरता म्हणून परमार्थ किंवा प्रपंच या दोन्हीपैकी काय एक निवडावं अशी संदिग्धता साधकाच्या मनामध्ये अनेक वेळेला निर्माण होते. एखादा मनुष्य संसाराला कंटाळून परमार्थाकडे साधनेकडे प्रवृत्त होतो, पण साधना करता करता साधनेचं काठिण्य ध्यानात यायला लागलं की पुन्हा प्रपंचाकडे त्याचं आकर्षण वाढतच जातं. विनाकारण प्रपंच सोडून परमार्थामध्ये आलो की काय अशी भावना त्याच्या मनामध्ये दृढ व्हायला लागते, आणि अंततोगत्वा प्रपंचाचा विचार करत परमार्थ केल्यामुळे परमार्थही संपन्न होत नाही आणि प्रपंचही कडेला जात नाही. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्या जीवनामध्ये आपण अशा पद्धतीचे विभाग नाही करू शकत की आत्तापर्यंत मी प्रपंच केला, इथून पुढे परमार्थ करणार आहे, किंवा आत्तापर्यंत मी पारमार्थिक जीवन जगलो, आता परमार्थाचा एकही कण विचारात न घेता फक्त प्रपंचच करणार आहे, अशा पद्धतीचे विभाग आपण आपल्या जीवनामध्ये करू शकत नाही. कारण ते दरवाजे नाही आहेत की प्रपंचाचा दरवाजा लावला आता परमार्थाचा उघडलाय आणि आता परमार्थाचा बंद केलाय म्हणून प्रपंचाचा उघडलाय, असं करता येत नाही. म्हणून आपल्याला काहीतरी एक निश्चित निर्णय एका विशिष्ट वळणावर घ्यावा लागतो, आणि दुर्दैवाने निर्णय घेण्याची क्षमता आपल्याकडे नाही हाच आपला सगळ्यात मोठा दोष आहे. आपल्याकडे सामर्थ्य कमी आहे असं नाही, पण त्या सामर्थ्य असूनही निर्णय कोणता घ्यावा हे आपल्याला कळत नाही, ही आपली अडचण आहे. जशी अर्जुनाची आहे, अर्जुनाकडे सामर्थ्य कमी नाही आहे, गांडीव धनुष्यासारखं धनुष्य आहे, भगवान श्रीकृष्णासारखा सारथी आहे, भीम नकुल सहदेव धर्मराज युधिष्ठिर याच्यासारखे मदत करणारे भाऊ आहेत, अभिमन्यू सारखा कर्तृत्व संपन्न मुलगा आहे, सगळी अनुकूलता आहे, पण युद्ध करावं की न करावं याच्यात अर्जुन अडकलेला आहे. अर्जुनाची अडचण युद्ध करण्याची नाहीये, अर्जुनाची अडचण ही निर्णय न घेण्याची आहे. आणि भगवंतानी अर्जुनाला ज्ञान दिलं याचा अर्थ त्याला एका निर्णयावर आणून ठेवलेला आहे. तीच अर्जुनाची भूमिका समर्थांनी रघुनायका काय कैसे करावे या अष्टकातून मांडलेली आहे. उदासीन हा काळ जातो गमेना, सदा सर्वदा थोर चिंता शमेना, उठी मानसी सर्व सोडोनी जावे, रघुनायका काय कैसे करावे. प्रभू रामचंद्राला समर्थ निर्णय विचारतात. भक्ताचा निर्णय सुद्धा देवावर अवलंबून असतो. भक्त निर्णय घेऊन देवाकडे जात नाही, देवाचा निर्णय आहे म्हणून तो देवाकडे जातो, अशी त्याची वैयक्तिक भावना असते. आणि म्हणून काय करावं कसं करावं प्रत्येक गोष्ट देवाला विचारूनच भक्त करतात. समर्थांनी ही भूमिका इथं मांडलेली आहे. उदासीन हा काळ जातो गमेना, सदा सर्वदा थोर चिंता शमेना, हा संसार आहे. उठे मानसी सर्व सोडोनी जावे, कुठे जावे, परमार्थाकडे जावे ही पारमार्थिक प्रवृत्ती आहे, आणि हे शमेना आणि हे जावे अशी वर्तमानकालीन अवस्था आणि अपेक्षा या दोन्हीमध्ये अडकल्यामुळे रघुनायका काय कैसे करावे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्राप्त परिस्थिती आणि आपल्या अपेक्षा यांचा समन्वय न साधता आल्यामुळे जी परिस्थिती निर्माण होते त्याला प्रश्न, शंका, संकट असं म्हणतात. प्राप्त परिस्थिती काय आहे आणि आपली अपेक्षा काय आहे याचा समन्वय ज्याला करता आला त्याच्या जीवनात संकट नाहीत, त्याला कोणताही प्रश्न नाही, त्याला कोणतीही अडचण नाही आहे. प्राप्त परिस्थिती अशी अशी आहे आणि आपल्याला हे हे करायचं आहे या दोन्हीतलं अंतर विचारांनी भरून काढलं की संकटाचं निवारण होत असतं, आणि हा विचार आपल्याला परमात्मा देतो. कारण बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती आहे, त्यामुळे ती बुद्धी परमात्म्याने द्यावी. काय कराव, आम्ही काय करावं हे आम्हाला कळलं पाहिजे. याच्याकरता समर्थ बोलतात, जनी बोलता बोलता वीट वाटे, नसे अंतरी सुख कोठे न कंठे, घडी ने घडी चित्त किती धरावे, रघुनायका काय कैसे करावे. अतिशय आर्ततेनं समर्थ देवाला विचारतात की देवा माझ्या जीवनामध्ये मी काय करावं हे मला कळत नाहीये. बहु पाहता अंतरी कोंड होतो, शरीरास तो हेत सांडोनी जातो, उपाधीस देखोनी वाटे सरावे, रघुनायका काय कैसे करावे. चार चार चरणाच्या एका एका श्लोकात पहिल्या दोन चरणामध्ये समर्थांनी प्राप्त परिस्थिती सांगितली, तिसऱ्या चरणामध्ये अपेक्षा सांगितली, आणि चौथ्या चरणामध्ये निर्णय विचारला. सगळ्या श्लोकांची रचना अशीच आहे. अवस्था मनी होय नाना परीची, किती काय सांगू गती अंतरीची, विवेकेची या मानसा आवरावे, अपेक्षा आहे. रघुनायका कस काय कैसे करावे देवाला निर्णय विचारलाय. प्रत्येक श्लोक, पाच श्लोकांचं हे अष्टक, या प्रत्येक श्लोकामध्ये उदासीनहा काळ जातो गमेना, जनी बोलता बोलता वीट वाटे, बहु पाहता अंतरी कोंड होतो, हे सगळं संसार प्राप्त परिस्थिती वर्तमानकालीन सांगितली. उठे मानसी सर्व सोडोनी जावे ही अपेक्षा आहे. घडीने घडी चित्त किती धरावे, अपेक्षा आहे. उपाधीस देखोनी वाटे सरावे, अपेक्षा आहे. विवेकेची या मानसा आवरावे, अपेक्षा आहे. आणि रघुनायका काय कैसे करावे हा निर्णय आहे. देवाला निर्णय विचारलाय. म्हणे दास उदास झालो दयाळा, जनी व्यर्थ संसार हा वाय चाळा, तुझा मी तुला पुसतो प्रेम भावे, मी तुझाच आहे म्हणून मला तू निर्णय दिला पाहिजे. देव सगळ्यांनाच निर्णय देतो असं नाही, पण जो माझा आहे त्याला मी निर्णय दिला पाहिजे, म्हणून मी तुझा आहे म्हणून मी तुला प्रेमानं विचारतो आहे. काय विचारताय रघुनायका काय कैसे करावे हीच माझी पृच्छा आहे, मला कळत नाहीये. आणि जर हे सगळं व्हावं अशी माझी अपेक्षा पूर्ण व्हायची असेल तर धावरे रामराया किती अंत पाहसी, तर मग देवा तू माझ्याकडे धावतीये. पुढच्या अष्टकामध्ये समर्थांनी देवाला अळवलेलं आहे. समर्थ देवाला सांगतात की देवा तू धावत आल्याशिवाय आता माझ्या जीवनामध्ये काही होणार नाहीये. प्राणांत मांडिला असे नये करुणा कैशी, पाहिन धणी भरी चरण झाडीन कैसी, नयन शिण लेबा आता केधवा येशी, धावरे रामराया किती अंत पाहसी. माझी अवस्था अशी विचित्र झालेली आहे, तू जोपर्यंत धावत येणार नाहीस तोपर्यंत माझी परिस्थिती ही बदलणार नाही आहे. माझ्या जीवनामध्ये जे जे काही निर्माण झालेलं आहे ते सगळं माझ्या परमार्थामध्ये दुःख निर्माण करणारं आहे. मी पण अहंकारे अंगी भरला ताठा, विषय कर्दमात लाज नाही लोळता, चिळस उपजेना ऐसे झाले बा आता, म्हणून धावरे रामराया. कारण पुन्हा तेच आहे, संसारातली संकट कदाचित माणसाला दूर करता येतील, संसार नावाचं संकट माणसाला स्वसामर्थ्यानं दूर करता येत नाही. म्हणून देवा तुम्ही लवकरात लवकर या, तुम्हाला यायला जर उशीर लागत असेल तर मी तुम्हाला दुसरा मार्ग सांगतो, मारुती रायाच्या खांद्यावर बसून या. कारण मनापेक्षा चपळते आहेत, मारुती स्कंदभागे शीघ्र बैसून यावे. राघवे वैद्यराजे कृपा औषध द्यावे, दयेचे पद्महस्त माझे शिरी ठेवावे, धावरे रामराया किती अंत पाहसी, असं म्हणून समर्थांनी वारंवार देवाला अळवणी केलेली आहे. तुम्ही मारुतीच्या खांद्यावर बसून या, कारण मारुतीराय हे लवकरात लवकर येतात. मनासी टाकिले मागे गतीशी तुलना नसे असा त्यांचा वेग आहे. तुम्ही लवकरात लवकर या, तुम्ही वैद्यराज आहात आणि मला औषध द्या, तुमची कृपा हेच माझं औषध आहे. परमात्मा हा वैद्य आहे, सामान्य वैद्य हा नाडी परीक्षा करून रोग जाणतो, पण परमात्मा आत बसूनच रोग जाणतो. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, वैद्य एक पंढरी राव अंतर्भाव तो जाणे. आमचा अंतर्भाव तो जाणतो म्हणून तो खरा वैद्य आहे. वैद्य आमचं शरीर पाहिल आणि शरीरातला दोष दाखवेल, पण मनात काय दोष आहे हे वैद्याला बाहेरून कळणार नाही. तुम्ही वैद्यराज आहात, तुम्ही माझं मला कृपा नावाचं औषध द्या की ज्या कृपेच्या आधाराने माझा रोग जाईल आणि दयेचे पद्महस्त माझे शिरी ठेवावे. तुमचा दयेचा वरदहस्त पद्महस्त माझ्या डोक्यावर आपण ठेवावा. डोक्यावर हात ठेवण्याचा परिणाम काय याचा अर्थ वेदांतामध्ये फार बारकाईनं सांगितल्या गेलाय. येवोनी गुरुनाथे माथा ठेविला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, असं एकनाथ महाराजांनी म्हटलंय. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी तर स्पष्टच भाषा वापरली, विषयाच्या या चिखलामध्ये अनंत काळापासून मी गुंतलेलो आहे, हे विषयामध्ये या संसारामध्ये मी अनंत काळापासून गुंतलेलो आहे. मग गुरु आले आणि महावाक्याचे नि नावे गुरुकृपेचे नि थावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जायसा. मग गुरुने माझ्या महावाक्याने माझ्या कानामध्ये महावाक्याचा बोध देऊन माझ्या माझ्या शिरावर हात ठेवला, तसे दयेचे पद्महस्त तुम्ही माझ्या शिरावर ठेवा, जेणेकरून माझा रोग निवृत्त होईल. या भवी रामदास थोर पावतो व्यथा, कौतुक पाहतोसी काय जानकी कांता, दयाळा दिन बंधो भक्त वत्सला ताता. समर्थ बोलतात की या भवी रामदास थोर पावतो व्यथा, या संसारामध्ये मला थोर मोठी व्यथा होते आहे, आणि ही व्यथा तुम्ही काय आनंदाने पाहत आहात का? आपल्या भक्ताला त्रास झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो का? तुम्ही दयाळ आहात, दीनबंधू आहात, भक्त वत्सल आहात, आणि म्हणून तुम्ही ताबडतोब लवकरात लवकर धावत या, अशी प्रभू रामचंद्राला आळवणी समर्थांनी या अष्टकामध्ये केलेली आहे. देवाला बोलावणं हे सगळेच संत बोलवतात. येईवो येई रंगा येईवो ये म्हणून ज्ञानेश्वर महाराजही देवाला बोलवतात. ये 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 म्हणून गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा म्हणून त्याला आमंत्रण दिलेलं आहे. ये म्हणून बोलावणं जनाबाईंनी देवाला बोलवलं आहे. ये म्हणून बोलवणं सगळेच संत बोलवतात, आपल्या दुःखाची निवृत्ती करण्याकरता बोलवतात. समर्थांनी देवाला इथं बोलावलेलं आहे, पण धावरे रामराया किती अंत पाहतोसी हे म्हणण्यामध्ये माझा काय दुःख आहे हे तुम्हाला कळत असूनही तुम्ही धावत का येत नाही, अशी एक गुप्त पृच्छाही समर्थांनी या अष्टकातून केलेली आहे. या अष्टकानंतर समर्थांनी देवाला बोलवूनही देव जर येत नसेल तर कदाचित आपल्यात काही दोष आहे की काय, आपल्या बोलावण्यातच काहीतरी न्यून राहिलेलं आहे की काय, असं म्हणून मग ते न्यून तुम्ही दूर करा याच्याकरता देवाजवळ मागणं मागितलेलं आहे. युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका. या अष्टकामध्ये समर्थांनी देवाजवळ बुद्धी मागितलेली आहे, कारण बुद्धी ही मानवी जीवन घडवते. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम, हे दुसऱ्या अध्यायातली गीतेतली भाषा जर आपण पाहिली आणि त्याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्य जर आपण वाचलं तर बुद्धी काय करते, मन चित्त बुद्धी अहंकार या अंतःकरण चतुष्टयामध्ये बुद्धी कुणाला म्हणावं जी निश्चय करते ती बुद्धी, निश्चयात्मिका बुद्धी. मागच्या अष्टकामध्ये समर्थांनी मला तुम्ही निर्णय द्या म्हणून सांगितलंय, आणि तुम्हाला जर निर्णय देता येत नसेल तर निदान निर्णय देण्याची बुद्धी तरी मला द्या, असं अष्टकात समर्थ या अष्टकात मागतात. कारण बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, अशी बुद्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. देव बुद्धी सगळ्यांनाच देतो, पण परमार्थाला अनुकूल होणारी आणि आपलं जीवन संपन्न करणारी अशी निश्चयात्मिका बुद्धी मात्र सगळ्यांजवळ असतेच असं नाही. त्यामुळे तुम्ही मला अशी बुद्धी द्या की जी बुद्धी माझा निश्चय करेल. मला बाकीचं काही माहिती नाही, कारण बुद्धीवर सगळं जीवन आपलं अवलंबून आहे. बुद्धी चांगली असेल तर जग त्याला शहाणं समजतं, बुद्धी नसेल तर मनुष्य असूनही त्याला लोक प्राणी समजतात. तो मठ्ठ आहे, तो बैल आहे, तो गाढव आहे, असं बुद्धिहीनाला तो आपण जगामध्ये बोलतो. बुद्धीवर सगळं चालतं. बुद्धी अनुकूल असली सगळं जीवन अनुकूल होतं, बुद्धी प्रतिकूल असली सगळं जीवन प्रतिकूल होतं. बुद्धी बदलली की सगळं बदलतं. एक साधू महात्मा एका प्रवासाला निघाला. नावेत बसून नदी ओलांडताना नदीचं पात्र मोठं होतं. नदी ओलांडताना नावेमध्ये अनेक लोक बसलेले होते, त्याच्यात काही तरुणही होते. हा महात्मा भगवे कपडे परिधान केलेला, शिखासूत्राचा त्याग केलेला महात्मा त्या नावेत बसलेला. प्रवासामध्ये त्या तरुणाने या महात्म्याची टिंगल करायला सुरुवात केली, त्याच्या कपड्यावरून त्याला बोलायला लागले, त्याच्या अवस्थेवरून त्याला बोलायला लागले. भगवे कपडे परिधान करून भीक मागायचे नवे उद्योग आता या लोकांनी सुरू केलेत अशी त्याची निंदा करायला लागले. त्या महात्म्याच्या चित्तावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही, तो शांत बसून राहिला. आपल्या बोलण्याने याच्यावर परिणाम होत नाही हे पाहिल्यानंतर तरुणांनी पुढची पायरी गाठली. ते त्याला धक्के द्यायला लागले, येता जाता टपली मारायला लागले, त्याचं वस्त्र ओढायला लागले, तरीही त्याच्या चित्तावर काही परिणाम झाला नाही, तो महात्मा शांत बसून राहिला. पण आपल्या भक्ताचा असा छळ देवालाच पाहवला नाही. ती नाव नदीच्या मध्यात आल्यानंतर देवाने त्या आपल्या भक्ताला त्या महात्म्याला विचारलं, इतका त्रास तुला ही तरुण मुलं देतात, तू सहन कसं करतोस? भक्ताने सांगितलं, देवा क्षमा हा गुण तुमच्याच कृपेनं प्राप्त झालाय. काय बोलायचं त्यांना, किती वेळचा त्यांचा माझा संबंध आहे, अर्धी नदी राहिली आहे, तेवढं झालं की ते त्यांच्या मार्गाने जातील, मी माझ्या मार्गाने जाईन, आयुष्यात पुन्हा त्यांची माझी भेट व्हायची नाही, विनाकारण क्रोध निर्माण करून मी माझ्या आयुष्याचं नुकसान का करू? देवाने त्याला सांगितलं, तुला जरी सहन होत असलं तरी मला सहन होत नाही, मी यांना शिक्षा देणार. फक्त तुला म्हणून विचारतो की यांना काय शिक्षा देऊ. आता ही नाव नदीच्या मध्यात आलेली आहे, खूप खोल पाणी आहे, आता मी वादळ निर्माण करून ही नाव उलटून टाकून या सगळ्यांनाच बुडवून टाकू का? हे नाव उलटवून टाकतो, काय करू सांग. त्या महात्म्याने सांगितलं, देवा तुम्हाला जर उलटवायचंच असेल तर नाव उलटवण्यापेक्षा यांची बुद्धी उलटवून द्या, माझं काम होईल. बुद्धी उलटली की सगळा खेळ बदलतो. याच्याकरता समर्थ देवाला म्हणतात, देवा मला दुसरं काही नको, मला अनुकूल बुद्धी दे, बाकी सगळ्या दुःखाचं पर्यवसान सुखामध्ये आपोआप होऊन जाईल. ती बुद्धी तुम्ही मला द्यावी, कारण माझ्याजवळ दुसरं काही नाही. युक्ती नाही, बुद्धी नाही, विद्या नाही, मी नेणता भक्त आहे, मन मला आवरत नाही, वासना आवरत नाही, कल्पना सैरावैरा धावते आहे, अन्न नाही, वस्त्र नाही, सौख्य नाही जनामध्ये, आश्रयो पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका, बोलता चालता येना, कार्यभाग कळेचिना, बहुमी पीडिलो लोकी, बुद्धी दे रघुनायका. अतिशय सोप्या भाषेमध्ये समर्थांनी परमात्म्याच्या चरणाजवळ मागणी केलेली आहे, देवा तुम्ही मला बुद्धी द्या, कारण मला काही कळत नाही. बरं, काही करून उदरनिर्वाह चालवावा आणि तेवढ्यापुरता प्रपंच तरी संपवावा म्हटलं तर मला तेही कळत नाही, कुणाला काही शिकवावं म्हणजे तेही कळत नाही, अगदी साध्या साध्या गोष्टी देवा मला येत नाहीत. नेटके लिहिता येईना वाचिता चुकतो सदा, मला सरळ लिहिता येत नाही, वाचायला गेलो तर शब्दाशब्दामध्ये मी अडखळतो, अर्थ तो सांगता येना, बुद्धी दे रघुनायका, आणि शब्दाचा अर्थही मला सांगता येत नाही. प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घ सूचना, मैत्रिकी राखिता येना, बुद्धी दे रघुनायका, मला काहीच येत नाही. संसार नेटका नाही उद्वेग वाटतो जीवी, परमार्थू कळे ना की, बुद्धी दे रघुनायका, संसार मला धड करता येत नाही, परमार्थ माझा काय संपन्न होईल, मला काहीही कळत नाही. मला माझ्या चित्तामध्ये उद्वेग निर्माण झालेला आहे. देईना पूर्वीना कोणी उगेची जन हासती, विसरू पडतो पोटी, बुद्धी दे रघुनायका, साध्या साध्या गोष्टींचा मला विसर पडतो, मला काहीही कळत नाही, साध्या साध्या गोष्टी मला करता येत नाहीत, आणि हे सगळं न येण्याचं कारण मला बुद्धी नाही. म्हणून प्रपंच करायलाही बुद्धी लागते आणि परमार्थ करायलाही बुद्धी लागते. प्रपंचात स्वार्थाला बुद्धी वापरावी लागते आणि परमार्थात इतरांच्या कल्याणाकरता बुद्धी वापरावी लागते, पण बुद्धी लागते ही गोष्ट नक्की. मला कोणी काही देत नाही, मला अन्न नाही, मला वस्त्र नाही, कारण ते मिळवण्याची बुद्धी नाही. जनाबरोबर सौख्य नाही, कारण इतरांबरोबर कसं बोलावं याची बुद्धी नाही. मला लिहिता येत नाही, कारण बुद्धी नाही. वाचता येत नाही, कारण बुद्धी नाही. मला प्रसंग वेळेत कसं वागावं याचा तर्क करता येत नाही, कारण बुद्धी नाही. मला काही सुचत नाही. मला इतरांबरोबर मैत्री करता येत नाही. कळेना स्फूर्ती होईना आपदा लागली बहु, प्रत्येही पोट सोडीना, बुद्धी दे रघुनायका, हे सगळं बुद्धीवर अवलंबून आहे. म्हणून मला तुम्ही बुद्धी दिली पाहिजे. देव आपल्याला बुद्धी देईल, पण देवाचा नियम आहे, काहीतरी घेतल्याशिवाय तो देत नाही. समर्थ म्हणतात, मी तुला दिलंय. काय दिलंय? काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवीत असे. मी माझ्या जवळचं काही देवा तुला दिलं नाही, मीच तुला समर्पण करून टाकलेलं आहे. काया वाचा मनाने मी तुला सगळं देऊन टाकलेलं आहे. हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. एकदा माझंच सगळं तुला दिलेलं असल्यामुळे आता माझं काय करावं हा निर्णय तुझा आहे. माझी लाज राखायची असेल मला तू बुद्धी दे. मला बाकीचं काहीही माहिती नाही. मी तुला काय दिलंय काय न दिलंय मला माहिती नाही. काया वाचा मनानं मी तुझी सेवा केलेली आहे. मी माझा मी तुला समर्पण केलेला आहे. सोडविल्या देवकोटी भूभार फेडिला बळे भक्तासी आश्रयो मोठा बुद्धी दे रघुनायका. आत्तापर्यंत अनेक वेळेला तुम्ही भूमीचा भार फेडलेला आहे. अनेकांना तुम्ही बंदीवासातून सोडवलेलं आहे. भक्ताला परमात्मा म्हणजे मोठा आश्रय आहे. मी सुद्धा माझं सगळं समर्पण तुम्हाला केलंय. म्हणून उदंड भक्त तुम्हाला आम्हाला कोण पुसतो. केवढी नम्रता आहे समर्थांच्या ठिकाणी. समर्थ बोलतात, देवा तुम्हाला मोठमोठे भक्त आहेत. तुझे थोर थोर भक्त करीती विचार. असे उदंड भक्त तुम्हाला आहेत. मी तर एक सामान्य भक्त आहे, मला कोण विचारतो. पण ब्रीद हे राखणे आधी बुद्धी दे रघुनायका. पण तुमचं ब्रीद आहे सगळ्या भक्तांचं रक्षण करण्याचं. म्हणून उदंड ऐकली कीर्ती पतित पावना प्रभो मी एक रंक दुर्बुद्धी बुद्धी दे रघुनायका. तुम्हाला उदंड भक्त आहे, मी सामान्य भक्त आहे. पण इतर भक्त हे सद्बुद्धीचे भक्त आहेत, मी मात्र दुर्बुद्धीचा भक्त आहे. सद्बुद्धीच्या भक्तांकडे लक्ष देण्यापूर्वी दुर्बुद्धीच्या भक्तांकडे लवकर लक्ष दिलं पाहिजे. म्हणून मी रंक आहे, तुम्ही पतित पावन आहात. तुमची मी उदंड कीर्ती ऐकलेली आहे की तुम्ही लगेच मदत करता, लगेच भक्तासाठी धावून येता. म्हणून मला हे तुम्ही दिलं पाहिजे. मला फक्त बुद्धीची आशा आहे. आशा हे लागली मोठी दयाळूबा दया करी आणिक न लगे काही बुद्धी दे रघुनायका. रामदास म्हणे माझा संसार तुझ लागला संशय वाटतो पोटी बुद्धी दे रघुनायका. मी माझा सगळा संसार तुम्हाला समर्पण केलेला आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी असा संसार आम्ही तुम्हाला समर्पण केलेला आहे. आता माझ्याजवळ काहीच नाही म्हणून तुम्ही मला बुद्धी द्याल का न द्याल असा मला संशय वाटतो. तो येऊ नये याच्याकरता मी तुम्हाला सांगतो, मला तुम्ही बुद्धी द्या. आणि याच्यानंतर समर्थाने एका अष्टकामध्ये आपल्याला कफव्यथा झालेली असताना मारुतीराने आपल्याला मदत करावी याच्याकरता एक अष्टक रचलाय. संशय कदाचित कुणाच्या मनामध्ये असा येईल की कफव्यथा ही शरीराची व्यथा आहे. आणि समर्थांसारखे भक्त तर देही उदास आहेत, मग त्यांना कफाचं एवढी व्यथा वाटावी इतके काही ते देहभावावर होते काय? साधी कफाची व्यथा आहे. बरं, समर्थ हे उत्तम वैद्य आहेत, आयुर्वेद त्यांना ज्ञात आहे. मग कफावर कोणतं औषध घ्यावं हे त्यांना कळत नाही का? मग त्यांनी त्याच्यासाठी मारुतीरायाला प्रार्थना करावी हे कसं शक्य आहे? याचा विचार एकाच वाक्यात असा आहे. शरीरामध्ये दोष निर्माण झाला याची खंत समर्थांना नसते, संतांना नसते, नाही. फक्त आपल्याला प्राप्त झालेल्या रोगाने आपल्या परमार्थात प्रतिबंध करू नये याची मात्र त्यांना चिंता असते. कफ निर्माण झाला म्हणजे आवाज बसतो, बसलेल्या आवाजाने देवाचं नाव चांगल्या रीतीने घेता येत नाही याच्यासाठी प्रार्थना आहे. कफ दूर व्हावा ही भावना नाही, पण त्या कफामुळे निर्माण झालेला पारमार्थिक प्रतिबंध दूर व्हावा ही भावना आहे. म्हणून समर्थांनी मारुतीरायाला अनेक पद्धतीने प्रार्थना करून करुणा भाकलेली आहे. फणीवर उठविला वेग अद्भुत केला त्रिभुवन जनलोके कीर्तीचा घोष केला रघुपती उपकारे दाटले थोर भारे परमधीर उदारे रक्षिले सौख्यकारे. समर्थांनी मारुतीरायांना त्यांच्या पूर्व कर्तृत्वाची जाणीव करून दिलेली आहे की तुम्ही आत्तापर्यंतचा तुमचा इतिहास असा आहे की तुम्ही आत्तापर्यंत प्रभू रामचंद्रासारख्या त्रैलोक्य साम्राज्य चक्रवर्तीला सुद्धा मदत केली आणि तुमच्या मदतीविना त्यांचा विजय अपूर्ण ठरला असता. तुमच्या मदतीनेच त्यांचा विजय साकार झालेला आहे इतकं तुमचं सामर्थ्य. तुम्ही काय काय केलेलं आहे? मृतवीर उठविले मोकळे सिद्ध झाले सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले असं तुमचं सामर्थ्य आहे. बहुप्रिय रघुनाथा मुख्य तू प्राणदाता उठवी मज अनाथा दूर सारोनी वेथा झडकरी भीमराया तू करी दृढ काया, रघुवीर भजनाया लाग वेगेची जाया। समर्थांनी मारुतीरायांना असं सांगितलंय की तुम्ही प्रभू रामचंद्राचे अत्यंत आवडते आहात, तुम्ही आतापर्यंत अनेकांना प्राणदान दिलेलं आहे, मी सुद्धा एक अनाथ तुमच्या चरणाला लागलेलो आहे, मला सुद्धा तुम्ही माझे प्राण वाचवले पाहिजेत, उचित हित करावे, उद्धरावे धरावे, अनुचित न करावे, त्वा जनी येश घ्यावे, अघटित घडवावे, सेवका सोडवावे, हरिभजन घडावे, दुःखते विघडावे। समर्थांनी त्यांना सांगितलं जे माझ्या जीवनात उचित आहे ते तुम्ही करा, उचित आणि अनुचिताचा विचार आपल्या बुद्धीने ठरवता येत नाही, औचित्याचा विचार सांगताना क्षेमेंद्राने साहित्यशास्त्रामध्ये अशी व्याख्या केली आहे, उचितम प्राहुराचार्या सदृशम किल यस्ययत, ज्या वेळेला जे करणं योग्य आहे त्यावेळेला ते करणं याचं नाव उचित। एखादी क्रिया एखाद्या काळात मध्ये करणं योग्य असतं, पण तीच क्रिया इतर काळामध्ये करणं अयोग्य असतं। एखाद्या काळामध्ये औषध घेणं योग्य आहे, पण अंगामध्ये ज्वर नसताना औषध घेणं अयोग्य आहे। उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याने स्नान करणं उचित आहे, पण बर्फ पडत असताना थंड पाण्याचा अट्टहास धरणं हे अनुचित आहे। म्हणून उचित काय हे तुम्ही ठरवा आणि अनुचित काय हे तुम्ही ठरवा, आणि जे उचित आहे ते माझ्या बाबतीत करा। शंकराचार्यांनी दिव्य पराधक्ष मापन स्तोत्राच्या शेवटी प्रार्थना करताना म्हटलंय, मत्समह पातकी नास्ती पापघ्नित्वम समानही एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु, जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही माझ्या बाबतीत करा, उचित हित करावे। उचित हित म्हणजे काय, उचित म्हणजे काय, अनुचित म्हणजे काय, याच्या व्याख्या संतांनी अनेक ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहे। समर्थ सांगतात, तुम्ही माझ्या बाबतीत जे उचित आहे ते तुम्ही करा, बहुत सबळ साठा मागतो अल्प वाटा, न करीत हित काटा थोर होईल ताठा, कृपणपण नसावे भव्य लोकी दिसावे, अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावे। तुम्ही फार मोठे आहात, तुमच्या पोटामध्ये अनेक मोठा साठा साठवलेला आहे, मी फार मागतो असं नाही, माझा अल्प वाटा आहे, मला थोडंच पाहिजे, जास्त नकोय, सगळं द्या असं मी म्हणत नाही, थोडस त्यातला अल्पांशानं तुम्ही मला द्यावं। अल्पाच्या बाबतीत कृपणपणा कृपा करून आपण करू नका, कृपणपण नसावे भव्य लोकी दिसावे। जलधर करुणेचा अंतरामाजी राहो, करुणेचा जलधर म्हणजे ढग आपण आपल्या अंतरामध्ये असू द्या। इथं ढगाची उपमा दिली, ब्रह्मसूत्रामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांनी एका सूत्रावर भाष्य करताना ईश्वरस्तु पर्जन्यवत दृष्टव्यः असं म्हटलंय, परमात्मा हा पर्जन्यासारखा असतो, म्हणजे ढग असं ठरवत नाही की या गावातच आपल्याला पाऊस पाडायचा आहे, इथं नाही पाऊस पाडायचा, ढग जसा सर्वांवर समान पाऊस पाडतो तसं तुमच्या अंतःकरणामध्ये करुणेचा जलधर असू द्या। तरी तुझं करुणा आहे का नये सांग पाहो, कठीण हृदय झाले काय कारुण्य केले, न पवसी मज कारे म्या तुझे काय केले, तेव्हा मी तुमचं काय घोडं मारलंय म्हणून तुम्ही मला असं दूर लोटताय, असं कठीण हृदय तुम्ही माझ्या बाबतीत करू नका, कारुण्य अंतःकरणामध्ये ठेवा, वडीलपण करावे सेवका सावरावे, अनहित न करावे तूर्त हाती धरावे, निपटची हटवादे प्रार्थिला शब्द भेदे, कपिधन करुणेचा ओळला राम तेथे। बहुतची करुणा ही लोटली देवराया, सहजची कफ गेले जाहली दृढ काया, परम सुख विलासे सर्वदा दासनुसे, पवनज तनुतोषे वंदिला सावकाशे। समर्थानी शेवटच्या श्लोकामध्ये आपला कफ मारुतीरायांच्या कृपेनं गेला याचं चिंतन आपल्याला सांग, सहजची कफ गेले जाहली दृढ काया, माझी काया दृढ झालेली आहे, मला मत जो कफ निर्माण झाला होता ती व्यथा जी निर्माण झाली होती, सामान्य व्यथा निर्माण झाली याच्यासाठी देवाकडे जावं का न जावं, हा प्रश्न पारमार्थिक विचारामध्ये दोन्ही अंगाने चर्चेला जातो। सामान्य गोष्टीमध्ये देवाकडे न जाता साधा उपाय आपण करावा, देवावर एवढं अवलंबून राहू नये असा एक विचार दिसतो, पण संत वाङ्मयामध्ये मात्र वेगळा विचार सांगितलाय, देवाशिवाय कोणी नाहीच आहे तर त्याच्यावर अवलंबून राहण्याचा प्रश्न काय येतो। साधा रोग आहे व्यथा आहे का मोठी व्यथा आहे हा प्रश्न नाही, भक्ताच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या व्यथेची जबाबदारी देवाची असते हा विचार आहे। याच्याकरता म्हणून समर्थ याचा पारमार्थिक अर्थही आपल्याला वेगळ्या अर्थाने विचारात घेता येऊ शकतो। कफ निर्माण झाला म्हणजे काय निर्माण झालं, कफवात पित्ताचा समतोल आयुर्वेदामध्ये सांगितलाय ती प्रकृती आहे, त्याचं चिंतन स्वतंत्रतेनं केलेलं आहे, कफ याचा पारमार्थिक अर्थ काय करायचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या दृष्टीनं समर्थांनी मारुती रायाला ही प्रार्थना केली आणि सांगितलंय की माझा कफ आपण दूर करा, आपण मला दूर करू नका. तसं समर्थांचा कफ मारुती रायने दूर केला. मारुती राय हे करुणाघन आहेत आणि त्यांनी या भक्ताचा हा रोग निवृत्त केलेला आहे हे समर्थांनीच आपल्याला सांगितलंय. पवनज तनु तोषे वंदिला सावकाशे असं म्हणून मी त्यांचं वंदन अखंड केलेलं आहे असं समर्थांनी सांगितलं आणि मारुती रायाबद्दलची कृतज्ञताही समर्थांनी या अष्टकातून व्यक्त केलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.